आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं पवार यांचा हा 10वा अर्थसंकल्प आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जाणाऱ्या वारीचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्याची मागणी करणारा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वारीतल्या पालख्यांसाठी यंदापासून 20,000 रुपयांचा निधी राज्य सरकार देणार आहे. 21 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू होणार असून त्याकरता दरवर्षी 46,000 कोटी रुपयांची राखीव तरतूद करण्यात आली आहे. पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर्स मोफत देण्याची तरतूद करणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात येणार असून त्याचा लाभ 52,16,412 कुटुंबांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात मांडली आहे. गेल्या खरीप हंगामाकरता 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना 23-24 खरीप पणन हंगामासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याखेरीज गोपालक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान, बांबू शेतीसाठी अनुदान, सौर कृषीपंप इत्यादी योजनांचे प्रस्ताव अर्थसंकल्पात आहेत. दरवर्षी 10 लाख युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येकी 10,000 रुपये दरमहा विद्यावेतन देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे. विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प सादर करत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन सरकारनं आज विधानसभेत दिलं. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या 2,91,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार हे जाहीर करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महानंद डेअरी एनडीडीबी अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवायला दिली तरी महानंद ब्रँड कायम राहणार आहे. 5 वर्षात डेअरी नफ्यात आली तर सरकार ती पुन्हा चालवायला घेईल असं दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. कोणत्याही पबमध्ये वय न तपासता प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द केला जाईल तसंच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना दिली. आमदार सुनील प्रभू यांनीही लक्षवेधी उपस्थित केली होती. या प्रकरणी कोणत्याही मंत्र्यानं पोलिसावर दबाव आणलेला नाही. स्थानिक आमदारांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता असं फडणवीस म्हणाले. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती मात्र लोकसभेत कामकाज सुरू होताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी ती अमान्य केल्यानं विरोधकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर अधिवेशन काळात या मुद्द्यावर विस्तृत चर्चा करता येईल असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी 11 वाजता देशवासियांसाठी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 111वा भाग असेल. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि शेफ अली वर्मा या दोघींनी आज शतकं ठोकली. स्मृतीनं 149 धावा केल्या तर शेफ अलीनं नाबाद 177 धावा केल्या आहेत. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 2 बाद 371 धावा झाल्या होत्या. सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.